द्रविणस्य वः
ॐ त्वमग्ने सप्रधायसि दुष्टो होता वरेण्यः त्वया यज्ञम् वितनुवते
ॐ त्वमग्ने वाजसातमम् सनोरास्वासुवीर्यम् ॐ अग्ने मेरणानिव देवास्त्वं परिपूरसि आराधश्चित्तमञ्जसि
Die göttliche Gegenwart gibt dem Leben Wert. Diese Gegenwart ist die Quelle allen Friedens, aller Freude, aller Sicherheit. Finde diese Gegenwart in dir selbst, und alle Schwierigkeiten werden verschwinden. Die Mutter.